हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भवाय च रुद्राय च नमः, शर्वाय च पशुपतये च नमो, नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः, कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः, सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो, गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो, मीढुष्टमाय चेशुमते च नमो, ह्रस्वाय च वामनाय च नमो, बृहते च वर्षीयसे च नमो, वृद्धाय च संवृद्ध्वने च नमो, अग्र्याय च प्रथमाय च नमः, आशवे चाजिराय च नमः, शीघ्रियाय च शीभ्याय च नमः, ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः, स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो, ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः, पूर्वजाय चापरजाय च नमो, मध्यमाय चापगल्भाय च नमो, जघन्याय च बुध्नियाय च नमः, सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो, याम्याय च क्षेम्याय च नमः, उर्वर्याय च खल्याय च नमः, श्लोक्याय चावसान्याय च नमो, वन्याय च कक्षाय च नमः, श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः, आशुषेणाय चाशुरथाय च नमः, शूराय चावभिन्दते च नमो, वर्मिणे च वरूचिने च नमो, बिल्मिने च कवचिने च नमः, श्रुताय च श्रुतसेनाय च
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा सांगणार आहेत। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। नवीन ध्यान मंदिरासमोरील फ्लॅटही मंडळात येणाऱ्या साधकांनीच घ्यावा असा स्वामीजींचा रास्त विचार होता आणि त्यासाठी त्यांना डॉक्टर प्रभू मिळाले। स्वामीजी आणि प्रभू यांच्यातला प्रेमभाव समजून घेण्यासाठी पुन्हा थोडस भूतकाळात डोकावावं लागेल। 1972 चा सुमार सद्भक्त प्रमोददादा कुलकर्णी यांच्यासोबत महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी या संस्थेमध्ये वनस्पतीशास्त्र विभागात PhD साठी मुंबईचा एक विद्यार्थी दाखल झाला। त्यांचं नाव होतं आत्माराम वासुदेव प्रभू। ते प्रभू किंवा मित्रमंडळींमध्ये प्रभ्या या नावाने सर्वांना परिचित झाले। त्यानंतर त्या विभागात माधव नगरकर नावाचा विद्यार्थीही PhD साठी रुजू झाला। तेच पूजनीय स्वामी माधवानंद म्हणून आपण सर्वांना परिचित आहेत। या सर्व मित्रमंडळींमध्ये प्रमोददादा हे स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित होते आणि त्यांना सेवेकरी होण्याचंही भाग्य पावसला लाभलं होतं। 1974 साली 15 ऑगस्टला स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवला। त्याआधी प्रभूंना पावसला स्वामींचं दर्शन घेण्याचा योग आला होता। स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवल्यानंतर प्रमोदच्या ओळखीतून प्रभू ब्युटी क्लॉथ स्टोअर या दुकानात पोचले। स्वामी माधवनाथांचं दर्शन झाल्यापासून त्यांच्या मनात स्वामीजींबद्दल गहिरं प्रेम निर्माण झालं. स्वामीजींनाही प्रभूंबद्दल प्रचंड जिव्हाळा वाटत असे. प्रभूंनी अनेक मित्रांना परिचितांना ब्युटी क्लॉथ स्टोअर्समध्ये आणण्याचा सपाटाच लावला होता. त्यामुळेच माधवराव नगरकरही स्वामीजींकडे आकृष्ट झाले. आदरणीय सद्भक्त डॉ नंदाताई सावंत यांना स्वामी माधवनाथांच्या चरणी आणण्यात सुद्धा प्रभूंचाच हात होता हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. 1975 सालच्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस प्रभूंचा आणि त्या पाठोपाठ स्वामी माधवानंदांचा अनुग्रह झाला. प्रभूंचा क्रमांक स्वामी माधवनाथांच्या पहिल्या 3 अनुग्रहितांच्या यादीत आहे. यथावकाश या सर्व मंडळींची पीएचडी पूर्ण झाली. हे मित्र ब्युटी क्लॉथ स्टोअरमध्ये बरेचदा स्वामीजींकडे जात येत असत. प्रभूंच्या पुढाकाराने त्या सुमारास जवळपास 15-20 तरुण सुविद्य आणि जिज्ञासू युवक स्वामींकडे येऊ लागले. स्वामीजींनी या सर्वांवर अलोट प्रेम केलं. नित्य श्रवणाला ही मंडळी येऊ शकत नसली तरी वर्धापन दिन, गुरुपौर्णिमा, स्वरूपानंद पुण्यतिथी कार्यक्रम अशा उत्सवांना मात्र ते आवर्जून उपस्थित राहत. अशी 3-4 वर्ष गेली असतील आणि प्रभूंच्या जीवनाला एक वेगळंच वळण लागलं. 1977 साली पीएचडी पूर्ण झाली. त्यांचा विवाह झाला आणि त्यांना अल्जेरिया या उत्तर आफ्रिकेतल्या देशामध्ये एका विद्यापीठात नोकरी मिळाली. स्वामीजींचा आशीर्वाद घेऊन प्रभू सपत्नीक अल्जेरियाला गेले. सुरुवातीची 1-2 वर्ष अतिशय विपरीत परिस्थितीशी झुंज देत देत अखेर ते त्या देशात स्थिरस्थावर झाले. पुढे 1992 पर्यंतचा काळ त्यांनी अल्जेरियातच व्यतीत केला. स्वामीजींवर त्यांची पराकोटीची निष्ठा होती. जीवनातल्या प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगात स्वामीजींचाच धावा ते करत असत. प्रभू 2-3 वर्षातून एकदा भारतात येई. पुण्यात जितके दिवस राहत तेव्हा सुरुवातीच्या काळात भागेश्वर निवासातल्या स्वामीजींच्या निवासस्थानीच ते उतरत असत. स्वामीजींचं प्रभूंवर पुत्रवत प्रेम सुरुवातीपासूनच होतं. त्या दोघांमध्ये पत्रव्यवहारही बराच झाले. 1979-80 सुमारास प्रभूंनी पाठवलेली पत्र स्वामीजी ब्युटी क्लॉथ स्टोअरमध्ये वाचून दाखवताना मीही ऐकल्याचं मला स्मरतं. प्रभूंच्या आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती उमा वहिनी यांच्या मनात स्वामीजी सरलाताईंबद्दल उत्कट प्रेमभाव होता. मला आठवतं की प्रभूंनी पाठवलेलं एक पत्र स्वामीजींनी वाचून दाखवलं. त्यात त्यांनी लिहिलेला मजकूर ऐकून मी थक्कच झालो. ही 1980 सुमाराची घटना आहे. त्या दोघांनी अल्जेरियातल्या आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा केली. दोघांनाही स्वामीजींची तळमळून आठवण येत होती. त्याच दिवशी त्यांना एक अपूर्व अनुभव आला. त्यांची पूजा होऊन प्रसादाची वेळ झाली तेव्हा घराचं दार वाजवून प्रत्यक्ष स्वामी आलेले त्यांना दिसले. त्यांचा विश्वास बसतच नव्हता म्हणून त्यांनी स्वामींना चरण स्पर्श केला. स्वामीजी प्रसादाच्या ताटावर भोजनात बसले. त्यांनी जेवण केलं, दोघांना आशीर्वाद दिला आणि निघून गेले. हा प्रसंग ऐकताना माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. प्रभू ही कोण व्यक्ती आहे हे सुद्धा मला तेव्हा माहीत नव्हतं. स्वामीजी मात्र पत्र वाचता क्षणी अत्यंत गंभीर झाले आणि त्यांनी त्वरित त्या पत्राचं उत्तर लिहून घेण्यासाठी ताराताईला खुणावलं. त्यात त्यांनी सांगितलेला मुख्य भाग जो आठवतो तो असा, तुला भास झाला असं म्हणून तुझ्या भावनेला मी धक्का पोचवू इच्छित नाही, तथापि या देहानी मी इथेच पुण्यात होतो. मी देहानी तिकडे येणं कदापिही शक्य नाही हे तुलाही माहीत आहे. परंतु एक गोष्ट निश्चित की तू आणि उमा या दोघांचे भाव पराकोटीला पोचले असणार. मलाही तुमचं स्मरण होतच. परिणामी माझं देहाने दर्शन तुम्ही घेतलं. तुमच्यासाठी हा अनुभव खराच आहे, पण कृपया याची चर्चा करू नये. हा प्रसंग आपल्या हृदयाच्या अगदी आतल्या कप्प्यात जतन करून ठेवावा. पत्राचा सगळा मजकूर सांगून झाल्यानंतर स्वामीजी म्हणाले, काही संतांच्या बाबतीत असे प्रसंग घडले आहेत. समर्थांच्या आणि गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात असे प्रसंग बघायला मिळतात. ज्ञानोबा म्हणतात, तो एके ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्वची गाहला आंगे चितो. असं होऊ शकतं, पण हे अनुभव अत्यंत वैयक्तिक असतात आणि यांची अवाजवी चर्चा केल्याने साधक शुद्ध परमार्थापासून विचलित होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रभूला मी असं लिहून कळवलं. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे हे त्याच्या सर्वच पत्रांमधून लक्षात येतं. तरीसुद्धा असे प्रसंग गुप्तच ठेवलेले बरे. एकंदरीत स्वामीजींनी प्रभूंच्या भावनेचा पूर्ण आदर केला आणि अशा चमत्कारांपासून दूर राहण्याचा इशारा त्याच्यासकट आम्हा सर्वांना दिला. खरोखरीच प्रभूंच्या जीवनात असे अजून काही प्रसंग घडले, पण आपल्या अगदी निकटचा मित्र डॉक्टर प्रमोद कुलकर्णी वगळता त्यांनी कोणाकडेही याची वाच्यता पुढे कधीही आयुष्यात केली नाही. तसंच स्वामीजींनीही या प्रसंगाला अनुल्लेखानेच पूर्णविराम दिला. तर अशा सद्भक्त डॉक्टर आत्माराम वासुदेव प्रभू या भक्ताला स्वामीजींनी पत्राद्वारे नवीन ध्यान मंदिराच्या प्रकल्पाविषयी सविस्तर कळवलं होतं. प्रभूंनी प्रकल्पासाठी चांगली देणगीही पाठवायचं वचन स्वामीजींना दिलं होतं. परंतु तो समोरचा फ्लॅट प्रभू घेऊ शकतील असं स्वामीजींना वाटू लागलं. प्रभूंनी एका पत्रात स्वामींच्या जवळ आम्हाला राहायला मिळावं अशी इच्छा व्यक्त केली होतीच. स्वामीजींचं पत्र जाताच प्रभूंनी तत्काळ संमती दर्शवली. प्रभू उमावहिनी आणि त्यांची छोटी कन्या चिरंजीव मीरा हे सुट्टीसाठी पुण्यात आले तेव्हाच व्यवहार निश्चित करण्याचा स्वामीजींचा विचार होता. त्यात अजून एक अडचण होती, ती म्हणजे ध्यान मंदिरासमोरील फ्लॅट आधीच बुक झाला होता. श्रीयुत हर्डीकर म्हणून सचिवालयातील निवृत्त अधिकारी होते, त्यांनी तो फ्लॅट घेण्यासाठीचा व्यवहार तुळपुळ्यांबरोबर निश्चित केला होता. खालच्या मजल्यावर त्यांना जाण्याची विनंती करायचं ठरवलं. तुळपुळ्यांना तसं विचारून आम्ही तिघं चौघजण हर्डीकरांच्या घरी गेलो आणि त्यांना कळकळीची विनंती केली. अखेर अत्यंत सहृदयतेनी त्या उभयतांनी खालच्या मजल्यावर जाण्याची तयारी दर्शवली आणि ध्यान मंदिरासमोरचा फ्लॅट प्रभू खरेदी करणार यावर शिक्कामोर्तब झालं. प्रभू आणि त्याचं कुटुंब बहुधा 1984 डिसेंबरमध्ये पुण्यात आले होते. ते भागेश्वर निवासात स्वामीजींच्या घरीच उतरले. त्यांना घेऊन स्वामीजी तुळपुळ्यांची भेट घेण्यासाठी गेले. तुळपुळे म्हणजे त्या इमारतीचे जे प्रमोटर होते ते. विजय मकरंद मी अशा काही जण त्यांच्याबरोबर होतो. तुळपुळ्यांशी प्राथमिक सर्व बोलणी झाली. हर्डीकरांबरोबरचे साठेखत बदलणे, प्रभूंशी व्यवहार करताना पॉवर ऑफ अटर्नी स्वामींच्या नावावर करणे वगैरे सर्व बाबींची चर्चा झाली. स्वामीजींनी विचार म्हणून 10,000 रुपये प्रभूच्या हस्ते तुळपुळ्यांना दिले आणि आम्ही तिथून निघालो. प्रभूंचा स्वभाव खूप विनोदी आणि गंमतशीर होता. ते स्वामींशी अत्यंत लढीवाळ मित्रत्वाच्या भावनेने बोलत असत. तुळपुळ्यांच्या घरांघरून बाहेर पडून आम्ही भागेश्वर निवासकडे जात असताना प्रभू हळूच स्वामींना म्हणाले, स्वामी त्या बिल्डिंगचं नाव माया अपार्टमेंट आहे. स्वामींनी चेहरा निर्विकार ठेवून त्याला विचारलं, हो मग काय झालं? तो म्हणाला, एवढे मोठे स्वामी पण मायेमध्ये अडकले. स्वामींसकट आम्ही सर्वजण रस्त्यात हसायला लागलो. स्वामीजींनी त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि हळुवारपणाने म्हणाले, अरे त्या इमारतीचं नाव माया अपार्टमेंट आहे ना, म्हणजे मायेत राहून आपण मायेला आपल्यापासून अपार्ट करावं असा त्याचा अर्थ आहे. यावर प्रभूंसकट सर्वच आवाज झाले. प्रभू हसत हसत म्हणाले, स्वामी तुम्हाला बोलण्यात कोण पकडणार? सरते शेवटी स्वामीजींच्या इच्छेनुसार माया अपार्टमेंट मधील मंडळाच्या ध्यान मंदिरासमोरील फ्लॅट स्वामींचे प्रिय भक्त सद्भक्त डॉक्टर आत्माराम वासुदेव प्रभू यांनी घेण्याचं निश्चित झालं.
हरके अभंग म्हणा.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ, पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे सज्जनांची नावे घेतात सज्जनांची नावे निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव पायी संतांची वाव पायी संतांची भाव निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे जाती संतांची जपे जाती संतांची जपे निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी महा पुकार साठी महालाव पुकार साठी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी निघे माझी वाचा तुटी
एक व्यावहारिक आणि प्रॅक्टिकल असा प्रश्न आहे. एका पारमार्थिक साधना करणाऱ्या मातेचे निवेदन. आई म्हणते आहे, आमच्या घरात सर्वजण अनुग्रहित आहेत. माझ्या मुलीला अगदी लहान वयात इयत्ता 6वी 7वीतच आपण अनुग्रह देऊ केला. ती अतिशय सरळ साध्या स्वभावाची आहे. नीती न्यायाने चालणारी, अभ्यास शिक्षण आणि आता नोकरी अत्यंत प्रामाणिकपणे मन लावून करते. बाह्य वर्तनामध्येही मर्यादा सांभाळते. आजूबाजूच्या मुलींबरोबर काम करणारे मित्रमैत्रीण यामध्ये मिसळते, परंतु मर्यादा सांभाळून राहते. केंद्रात रोज येणे तिला जमत नाही, परंतु आठवड्यातून एकदा ती आपल्याला नमस्कार करण्यासाठी येते. माझी खंत अशी आहे की ती चांगली असूनही नियमित साधना करत नाही. अनुग्रह मिळून जवळपास 12-13 वर्षे झाली, परंतु नित्य श्रवणाची आवड नाही. आपले एखादे पुस्तक तरी तिने नियमाने आवडीने वाचावे असे वाटते. सध्या ती विवाहाच्या पुढच्या जीवनातील महत्वाचे निर्णय घेताना होणाऱ्या चढ उतारांना तोंड देत आहे. ते करत असताना जे धक्के तिला सोसायला लागत आहेत त्यामुळे ती काहीशी ब्लंट झाली आहे असे जाणवते. मधूनच निराशेच्या भावनेत जाते. या सर्वांमुळे ती केंद्रापासून आपल्यापासून आमच्यापासून स्वामीजींपासून ती केंद्रापासून आपल्यापासून किंवा आमच्यापासून स्वामीजींपासून मनाने दूर जाते की काय अशी भीती वाटते. केंद्रामध्येही समवयस्क मुलामुलींचे सर्व सुरळीत पार पडले आणि आपण मात्र मागे आहोत या न्यूनगंडामुळे तिला कदाचित सर्वांमध्ये मिसळणे अलीकडे नको वाटते की काय. शिवाय तेच विषय इथेही आल्यानंतर कुणाकडून सहज बोलले गेले तर अधिक व्यग्र होते. मला प्रश्न असा पडतो की तिला याबाबत स्पष्टपणे रागावून समज द्यावी का. एक आई विचारते आहे, साधना करण्यासाठी जरा कडक शब्दात तिला सांगावे की नाही. ती करेल तेव्हा करू दे, मनाने तिला इच्छा होईल तेव्हा आपोआप करेल अशी वाट पाहत बसणे म्हणजे खूप वर्षे वाया घालवणे आहे असे वाटते. त्यामुळे तळमळ वाटते. तिचे ऐहिक जीवन तिच्या प्रारब्धानुसार पुढे जाणार हे निश्चित, परंतु पारमार्थिक जीवन तसे वाया घालवू नये असे वाटते. सर्व काही योग्य वयात मिळूनही असे घडते आहे हे जाणवून तगमग होते. काय करावे असं विचारलेलं आहे. लहानपणी झालेला जो अनुग्रह असतो 6वी 7वी मध्ये, याचा अर्थ माझी कल्पना किती 12-13व्या वर्षी झालेला जो अनुग्रह असतो तो बऱ्याच वेळेला आईच्या प्रेमाखातर झालेला असतो. आपल्या संततीबद्दल आपली आई वडील जागरूक असतात आणि त्यांचं कल्याण व्हावं त्यांना चांगला मार्ग मिळावा अशी स्वाभाविक इच्छा आई वडिलांना असते. अनुग्रह म्हणजे काय, संत काय असतात, आपल्या जीवनात नेमकी कमतरता कोणती आहे, ती भरून काढण्यासाठी काय करायला हवं, याच्या बद्दलचा आतून उमटणारा विचार त्यांच्या बाबत नसतो. जसं खेळाच्या ग्राउंडवर घेऊन जावं आईनी, तसं प्रवचनाच्या तिथेही आई घेऊन येते आहे. मुलाची आवड आहे की नाही हे लक्षात न घेता संगीताच्या क्लासला घालावं. मुलगा जातो, काही काळ शिकतो, पुढे बंद करतो. साधारणपणाने अनुग्रहाबद्दलच माझं मत मी तुम्हाला सांगतो की त्या व्यक्तीला ज्याला अनुग्रह घ्यायचा आहे त्याला तशी ओढ निर्माण झाल्यावर घेतलेला अनुग्रह हा कामाला येत असतो. बाकी ही पवित्रच गोष्ट आहे आणि अनुग्रह झाला तो कधी ना कधीतरी कामाला येईल हे खरं आहे. तरी देखील खरा कामाला येतो जेव्हा तो आपणहून तिथे येतो. आई वडिलांनी आणलेलं आहे अशी मुलं जेव्हा श्रवणाच्या इच्छेने आपणहून यायला सुरुवात होते त्याला मी खूप महत्व देतो. मूळ व्यक्ती जरी चांगली असली तरी देखील कधी कधी असं होतं की त्याबद्दलची जिज्ञासा जागृत झालेली नसताना केलेल्या कृतीचा फारसा फायदा होत नाही. या मुलीला मी अनुग्रह जर दिलेला आहे तो खरं म्हणजे त्यांच्या घरातल्या मंडळींकडे पाहून मी दिला, त्यांच्या तळमळीच्या पोटी दिला. खऱ्या प्रकारे मी जर सांगत असेल तर जरा मोठी होऊ देत, तिला वाटू देत, मग तिने विचारल्यावर मी अनुग्रह देईन. हा अपवादात्मक असा दिलेला अनुग्रह आहे. 10-12 वर्षाच्या मुलांना मी सहसा अनुग्रह दिलेले नाहीत. पण जेव्हा अनुग्रह देतो तेव्हा असं सांगतो की दर 1-2 वर्षांनी त्यांना परत घेऊन या. केंद्रात तर नियमित येतील तुमची मुलं आहेत म्हणून. आणि अनुग्रहाच्या वेळेला मी आत बसू देईन. प्रत्येक वेळेला त्यांना निराळं आणि जरा अधिक अधिक समजत जाईल. अनुग्रह घेतला लहान वयात ही चूक नाही झाली, पण तहान लागल्याशिवाय पाणी प्यायला देणं जे आहे तसं त्याचं स्वरूप होऊ शकतं असं मला म्हणायचं होतं. म्हणून परमार्थाबद्दल परमार्थ करायचा असेल त्या व्यक्तीला पारमार्थिक प्रश्न पडल्यानंतर मग त्याचं समाधान आणि मग त्याचं त्या तऱ्हेने साधना श्रवण हे जीवन सुरू होणं हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं राहतं. अशी मंडळी चांगली असतात, त्यांचा चांगुलपणा हा प्रकृतीजात असतो, तरी देखील हा अँगल येईल येतो, त्याला वेळ लागतो. प्रत्येकाच्या एका वैचारिक अशा प्रक्रियेच्या पूर्ततेतून ती व्यक्ती खऱ्या अर्थाने परमार्थाकडे वळणं आणि परमार्थी होणं हे घडत असतं. प्रीमॅच्युअर काहीही होत नाही, त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळं अनुग्रह आणि केंद्रात येणं या गोष्टींनी तिला स्वतःला जेवढी जिज्ञासा निर्माण होईल आणि जेवढी ओढ निर्माण होईल वैचारिक प्रक्रियेतून, तसा तिला त्याचा फायदा होईल. तो होण्यासाठी, तशा प्रकारची ओढ निर्माण होण्यासाठी वाटच पाहायला लागेल. कोणाकोणाची वैचारिक प्रक्रिया चांगल्या माणसांच्या बद्दल म्हणतो, संस्कार चांगले, आचरण चांगलं, कर्म चांगली, तरी देखील वैचारिक प्रक्रिया 50व्या वर्षी पूरी होते आणि संतांकडे जातात. वयाच्या कितव्या वर्षी हे घडेल सांगता येत नाही. तसं तिच्या तऱ्हेने वैचारिक प्रक्रिया चालू असेल आणि ती जेव्हा पूर्ण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने अनुग्रह आणि त्याचा उपयोग हे तिला सुरू होईल. दरम्यानच्या काळात शिक्षण पूर्ण होऊन नोकरीला लागली, त्या ठिकाणी तिचं जे मित्र मैत्रिणी सहकारी यांच्या बरोबर मर्यादशील वर्तन आहे, हे सगळं मात्र खूप चांगलं आहे. व्यक्ती चांगली असल्याचं हे द्योतक आहे. आणि विवाहाच्या किंवा पुढच्या जीवनातील महत्वाचे निर्णय घेत असताना जे चढउतार होतात, तर तीही अशीच एक प्रार्थनाचीच गोष्ट आहे आणि प्रत्येकालाच त्याला तोंड द्यायलाच लागतं. जे धक्के असतात ते धक्के बसतात, कोणाकोणाला बसतात, कोणाकोणाला तितके नाही बसत. कोणाला विवाहाच्या वेळेला बसतात, कोणाला मुलं होण्याच्या बाबत बसतात, कोणाला मुलं चांगली वागत नाहीत म्हणून बसतात, शिकत नाहीत म्हणून बसतात. धक्के कोणाला कसे बसतील सांगता येत नाही. संसाराचा धक्का हा बसतोच प्रत्येकाला. त्यामुळं कोणत्या दरम्यान धक्का बसतो हे कोणाच्या हातात नाही, पण धक्का बसल्याशिवाय संसार नाही हे तेवढंच खरं आहे. कर्मधर्म संयोगाने महत्वाचे निर्णय घेताना जे चढ उतार होत आहेत आणि धक्के बसत आहेत, अशा व्यक्तींना कदाचित पुढे धक्का बसतही नाही, बसेलही, काही सांगता येत नाही. संसाराचं स्वरूप अतिशय विचित्र आहे आणि हे विचित्र स्वरूप प्री अझ्युम करून, ते तसं आहे हे आधीच समजून घेऊन जो सावध होतो तो खऱ्या अर्थाने परमार्थाकडे वळतो. संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी असं समर्थ म्हणतात. पण या धक्क्यांनी अंतर्मुख होऊन विवेक जर जागा झाला तर तो परमार्थ करतो, नाहीतर संसाराचे धक्के सगळ्यांना रोज बसतायत असं मला वाटतं. माझी अशी खात्री आहे की ही कोण व्यक्ती असेल, मुलगी असेल, तर ती केंद्रापासून दूर नक्की जाणार नाही अशी मला खात्री आहे. आमच्यापासून असं म्हटलंय, आई वडिलांपासून ही दूर जाणार नाही. एका विशिष्ट मनस्थितीमध्ये मनासारखं काही घडत नाही अशा वेळेला व्यक्ती जरा त्रासते. स्वामीजींपासून दूर जाणं इतकं सोपं नाही, हे घडू शकत नाही. तरी देखील तात्पुरत्या या सगळ्या गोष्टींचा प्रभाव हा व्यक्ती म्हणून होणं हे स्वाभाविक आहे. केंद्रामध्ये समवयस्क मुलामुलींचं सगळं सुरळीत पार पडलं आणि आपण मात्र मागं आहोत, या न्यूनगंडामुळं तिला कदाचित सर्वांमध्ये मिसळणे अलीकडे नको वाटते की काय असं होण्याची शक्यता असते. शिवाय तेच तेच विषय इथेही आल्यानंतर कोणाकडून सहज बोलले गेले तर अधिक व्यग्र होते हेही बरोबर आहे. याचं कारण बोलण्याचं तारतम्य हे सहसा काय बोलायचं आणि कोणाशी काय बोलायचं नाही हे मोठ्या माणसांना लहानपणापासूनच कोणीतरी नीट शिकवायची गरज असते. जसं न्यून आहे त्याच्या संबंधी चौकशी करू नये हा साधा नियम मोठ्या मोठ्या लोकांना माहीत नसतो. काय तुझ्या लग्नाचं काय झालं असं विचारतात. एखाद्या मुलीला मूल व्हायला जर उशीर लागत असेल तर अगदी मोठ्या मोठ्या बायका देखील आम्ही पेढ्याची वाट पाहतोय बर का असं सारखं तिला म्हणतात. जे बोलू नये असा संकेत आहे त्याच्या संबंधी माहिती नसते, त्याच्या संबंधी कल्पना नसते. त्या ती व्यक्ती ज्या कारणाकरता खजील होईल अशा गोष्टी त्या व्यक्तीशी बोलू नयेत हा साधा नियम देखील कितीही वयाच्या मंडळींना कळत नाही. त्याला जे केंद्र काय आहे बाकी काय. पण या अशा गोष्टींबद्दल एखाद्याच्या घरी कोणीतरी एखादा कोणाचा भाऊ जरा बेताचा असतो काय कसं काय चाललंय त्याचं असं त्याची तुम्हाला काय सहानुभूती आहे त्याच्याबद्दल. तुम्ही रोज त्याची काही चौकशी करायला अथवा त्याची शुश्रूषा करायला जाता, काही त्याच्या आई वडिलांना मदत केली आहे. उगीच ती व्यक्ती भेटली की भावाबद्दल चौकशी करायची, एखाद्याचा मुलगा बुद्धीनी कमी असतो त्याची सहानुभूतीने चौकशी करायची. असं बोलण्याचं न कळणं, त्याच्याबद्दलची अक्कल ज्याला म्हणू ही जरा कमीच असणं असं खूप जणांना असतं. असं असल्यामुळं लग्न ठरण्याबद्दल, मुलं होण्याबद्दल ज्या नाजूक गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मुद्दाम चौकशी करणं असं केलं जातं. दुसरे कितीतरी चांगले विषय असतात, ती व्यक्ती रिझेल, आनंदी होईल असं बोलणं. तर त्यामुळं मात्र ती व्यक्ती ही व्यग्र होते अशा वेळेला सगळीकडे तोच विषय म्हणून नातेवाईकांमध्ये जायला नको, मित्रमंडळींमध्ये जायला नको, तसंच केंद्रही केंद्रात यायला नको असं वाटू शकतं. मी हे अशा करता सांगितलं की निदान एवढ्या लोकांना तरी कळेल की कोणत्या बाबत बोलावं आणि कोणत्या बाबत बोलू नये हे तरी जरा कळलं पाहिजे. हा प्रश्न हा एका बाजूला आहे, तरी देखील एवढ्या साध्या गोष्टी जर कळत नसतील तर एखादी चांगली व्यक्ती केंद्रात येण्यापासून देखील भिजते असं घडू शकत. आता खरा प्रश्न असा आहे की तिला आई विचारते आहे की तिला याबाबत स्पष्टपणाने रागून समज द्यावी का नको. आता रागवण्याचा विषय तू स्वामीजींकडे चल, केंद्रात चल, जरा पुस्तक पारमार्थिक वाच, हा रागवण्याचा विषय नाहीये. तिच्या मनाने जे घेतलेलं आहे ते वेगळं आहे आणि आपण वेगळ्या कारणाकरता रागवतो आहोत. अशा करता रागवतो आहोत किंवा रागवण्याची इच्छा धरतो आहोत की थोडस लक्ष दुसरीकडे केंद्रित झालं म्हणजे रमेल, पण रागून हे होणार नाही, स्पष्ट समज देऊन हे होणार नाही. त्याच्याऐवजी जरा प्रेमाने सांगून हे कदाचित होईल. तिचा केंद्रात येण्याचा युक्तीने एखादा वार जर वाढवता आला कोणाला घरातल्या मंडळींपैकी तर हे होईल, सहज घेऊन यावं, ऐकल्यावर परिणाम होतो. पण रागावून आणण्यामध्ये आता मुलं, आता या वयाची मुलगी काही लहान नसणार आहे. तिला रागवलं तर ती अजून टोकाला जाईल. तिला उलट असं वाटेल की मी कोणत्या भावनेत आहे आणि हे मला कशा करता रागवतायत असं जरा होईल. तर या अशा लोकांशी जरा प्रेमाने जपूनच राहायला पाहिजे. साधना करण्यासाठी जरा कडक शब्दात तिला सांगावं की नाही, म्हणूनच म्हणलं की साधना करण्याची इच्छा, तळमळ, तशा प्रकारचं श्रवण हे म्हणजे आतून जिज्ञासा होऊन झालेलं श्रवण हे तसं जिज्ञासेपोटी जर झालं नसेल तर त्याची तेवढी तीव्र ओढ वाटत नाही हा मुख्य मुद्दा आहे. माझा तर असा समज आहे आता सुद्धा कदाचित आई हे सगळं ऐकायला असेल पण मुलगी नसेल. पण कसाही प्रसंग असला अत्यंत आनंदाचा, अत्यंत दुःखाचा, अत्यंत व्यग्रतेचा, संकटाचा, पण श्रवण सोडू नये, साधना सोडू नये. समर्थ तर म्हणतात की कसाही हरुषकाळी वर्षाकाळी कसाही भलताही प्रसंग असला तरी देखील नामस्मरणाची स्थिती सांडू नये. आपलं प्रत्येक गोष्टीवर उत्तर मनाच्या देखील जे खालीवर होत असतं आणि त्यामुळं आचरणामध्ये देखील खालीवर होत असतं, फरक पडत असतो, तर आपला नियम न सोडणं हे सगळ्याला उत्तर आहे. मोठ्या मोठ्या संतांच्या जीवनातून जरी पाहिलं, अगदी स्वामीजींच्या जीवनातून जरी पाहिलं, तरी कसंही असेल तरी त्यावेळेला ती गोष्ट करणं, ही गोष्ट आपण त्यांच्या जीवनामध्ये ते जात असत तर लोक घड्याळ लावत असत. त्यांनाही त्यांच्याही घरी आजारपणं झाली, त्यांच्याही घरी वेगवेगळे प्रसंग झाले, पण ती गोष्ट त्यावेळेला करण्यामध्ये मन बाजूला सारायचं असतं हे लक्षात घ्या. मनालाही बाजूला सारून त्यावेळेला ती गोष्ट करणं, मनालाही बाजूला सारून साधनेच्या वेळेला साधनेला बसणं. नाहीतर मनाला नको वाटेल की काय साधना करून होणार आहे, पण नियम सांभाळणं, या नियम सांभाळण्यामुळं प्रकृतीची सगळी वैगुण्य, प्रकृतीच्या सगळ्या विचित्र चाली या मोडून पडतात. एका नियम सांभाळण्यामुळं फार मोठा फरक जीवनामध्ये घडतो. नाहीतर मन जे जे म्हणेल ते जो अंगीकारतो तो साधक कसा राहू शकेल. पण हे साधनात नव्हे तर सगळ्या प्रकारच्या, तुम्ही परमार्थी असा किंवा परमार्थी नसा, जी जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये नियम सांभाळणं ही फार मोठी गोष्ट राहते. आणि ती जो करू शकतो तो सगळ्यावर मात करू शकतो. त्यामुळे परमार्थाच्या ऐवजी एक ठराविक रुटीन मोठ्या प्रेमाने एखाद्या व्यक्तीला बसवून द्यावं आणि रोज तसं होतंय की नाही हे तू पहा असं सांगावं. आणि घड्याळात आता वाजले 9:15, 9:15 हे 9:15 वाजताच जर वाजायचे असतील स्टँडर्ड टाइम प्रमाणे तर 8:08 वाजता वाजणं आवश्यक आहे. त्याच्या आधी 6:06 वाजता वाजणं आवश्यक आहे. अचानक 9:15, 9:15 वाजता कसे वाजतील? म्हणून ध्यानाला बसण्याची वेळ देखील जर ठराविक असेल तर ती त्याच्या आधीचं सगळं रुटीन तसं पार पडून मग ती ध्यानाची वेळ येईल. उठणं अनियमित, झोपणं अनियमित, खाणं अनियमित, या व्यग्रतेचा जर परिणाम माणसावर काही होत असेल तर जास्त झोपून राहणं, जेवायला वेळेवरी न येणं, अशा सगळ्या वर्तनामध्ये त्याचं पर्यवसान होतं. वेगवेगळ्या गोष्टीमध्ये कंटाळा करत बसणं असं त्याचं पर्यवसान होतं. हे सगळे दुर्गुण शिरतात खरं म्हणजे, हे झडझडून परमार्थ राहायला बाजूला, पण नुसतं नियमानी एक गोष्ट करायची झाली तरी उत्साह संचारतो आणि त्याची गरज असते. म्हणून तिला स्पष्टपणाने रागून समज द्यावी का? तर स्पष्टपणाने रागू नये असं मी सांगेन. जरा कडक शब्दात साधना करण्यासाठी तिला सांगावं का? नको. तिला हा विचार सांगावा की या विचारामुळे आपण कसं आपलं नुकसान करून घेतो. साधना नाही, विचार सांगावा. ऑफिसमध्ये वेळेवरी जाते एखादी व्यक्ती वेगवेगळ्या मनस्थितीत, तिथं काही करू शकत नाही कारण तिथं लेट मार्क, 3 लेट मार्क, 1 रजा असे सगळे नियम असतात. त्यामुळे ती धावत पळत धडपडत ऑफिसमध्ये 10 वाजता जायचं असेल तर 9 वाजता उठून ऑफिसमध्ये वेळेवरी जाणारे लोक मी पाहिलेत. 9 वाजता उठायचं, टॉवेल गुंडाळून ब्रश तोंडात घेऊनच बाथरूम मध्ये जायचं आणि कसं तरी आवरून ऑफिसमध्ये मात्र एकदम वेळेवरी. याचं कारण तिथं चिंताच बसतो. पण अश अशा लोकांना जर नीट समजावून सांगितलं, नियमित वर्तनाचा एक उपयोग असतो आणि आपल्या मनस्थितीवर देखील तो खरा परिणाम करणारा भाग असतो. कारण अशा बेशिस्त अशा वर्तनामध्ये त्या मनोवृत्तीला खूप खत पाणी मिळतं. आपणच आपली सांत्वना इतकी करत बसतो आणि त्याचं समर्थन इतकं करत बसतो की बोलायची सोय नाही. म्हणून समोर असलेली परिस्थिती ही काही अशी कायम टिकणारी नसते. कोणाचं लग्न समजा उशिरा होणार आहे, या गोष्टी बदलल्या जातात. त्या व्यक्तीला तो फार मोठा काळ वाटतो. वर्ष, दोन वर्ष, तीन वर्षाचा उशीर हा फार मोठा काळ वाटतो. पण एकूण जीवनामध्ये त्या योगाने जी बेशिस्त अंगात येते त्याला सुमार नाही. म्हणून खरं म्हणजे हे जर समजवून सांगितलं तर काय जे त्या व्यक्तीला करायचं असेल ते साधना नको वाटत असेल तर मी एक वेळ म्हणेन नका करू साधना. पण जी आवड आहे ते तर वेळेवरी करेल. निदान वेळेवरी तरी सगळं जीवन जगणं हे तरी समजवून सांगावं. आणि ही व्यक्ती चांगली असल्यामुळं ती अशा प्रकारचा एक उत्साही ऍटिट्यूड जर तिच्या ठिकाणी अवतरला निर्माण झाला तर थोडी बहुत साधना ही करेल. कोणी कोणी व्यक्ती भावना प्रधान असतात. भावना प्रधान व्यक्ती मध्ये देखील विचारशीलता काही प्रमाणात असते. कोणत्या वेळेला एखादी व्यक्ती भावना प्रधान झालेली आहे अशा वेळेला तिला भावनेच्या योगाने समजवून सांगावं. नुसता प्रेमाने हात हातात घेतला, पाठीवरून हात फिरवला, जवळ घेतलं तरी देखील सांत्वना होते. त्यावेळी तिला तत्वज्ञान सांगू नये. पण तीच व्यक्ती कधी कधी तत्वज्ञानाच्या मोड मध्ये येते, त्यावेळेला भावना सांगू नये. आपल्याला ओळखता यायला पाहिजे की कोणती व्यक्ती केव्हा कोणत्या मनस्थितीमध्ये गेलेली आहे. आणि जेव्हा अशा प्रकारे तिला विचार सांगण्याची गरज असते आणि ती ऐकण्याच्या मनस्थितीत आहे तेव्हा जरूर सांगावं. मुलांना तर हे सांगतच जावं. आपली मुलं दिवसभरात एकदा तरी विचार ऐकण्याच्या मोडमध्ये येतात, एकदा तरी. तेव्हा त्यांना विचार समजावून सांगणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे. मग तो पारमार्थिक असेल, नीतीविषयक असेल, वर्तणुकी विषयक असेल, जीवनाच्या मर्यादेविषयी असेल, तो तेव्हा आत जातो. तिचं ऐहिक जीवन तिच्या प्रारब्धानुसार पुढे जाणार हे निश्चित. परंतु पारमार्थिक जीवन असं वाया घालवू नये असं वाटतं. म्हणून आता एकदम पारमार्थिक जीवनावर उपाय करायला जाऊ नये असं मी सांगेन. त्याच्याऐवजी बाकीचं सगळं थोडं थोडं सुधारलं, तिला जे हवं आहे ते मिळालं तर ती परमार्थ करेल असं नाहीये. तिला आता हवंय लग्न, पण ते लग्न झाल्यानंतर ती काही परमार्थ करेल असं नाहीये. तिचं तिच्या पद्धतीने जीवन. म्हणून कोणाचा किती मजदूर आहे हेही महत्वाचं आहे, कोणाची किती ओढ आहे हेही महत्वाचं आहे. दरम्यानच्या काळात आपली परमार्थ करेल असंही तितकंस खरं नाही. असं असल्यामुळं तिचं पारमार्थिक जीवन देखील काय बेतानी चालणार आहे तेवढं ते चालू राहावं. पुढे पुढे कदाचित त्याचा वेग वाढेल. म्हणून मुख्यतः नियम जीवनामध्ये येणं, एक शिस्त जीवनामध्ये येणं हे खूप महत्वाचं वाटतं. ती जर आली तर बाकीच्या गोष्टी या आपल्या आपल्या वैचारिक पूर्णतेतून परमार्थाकडे वळणं वगैरे या होत असतात, आई वडिलांच्या इच्छेने नाही. आपण तर सामान्य साधक लोक आहोत. तुकाराम महाराज संतांचे आप्त नव्हती ते संत म्हणून आपल्याला जागे करतात. साधकाचा मुलगा साधकच निघायला पाहिजे असा नियम नाही. संतांचा मुलगा संत निघेल असं सांगता येत नाही. आपण प्रयत्न करायचा असतो. शेवटी आपलं जीवन जे आहे ते जीवन आपल्याला जशा पद्धतीने जगायचं आहे तशा पद्धतीने जगावं, दुसऱ्यांना ओळख करून देणं एवढं आपलं काम आहे, त्याच्या पुढं आपण होऊन त्यांनी ते करणं हे ज्याच्या त्याच्यावर खरोखर अवलंबून आहे. पण हे प्रश्न अतिशय खरे आहेत. जर परमार्थामुळं आपल्या मुलाचा अथवा मुलीचा फायदा होणार असेल आणि त्यांनी तो करावा अशी वडिलांची आईची जर तीव्र तळमळ असेल, पण मुलाला जर ते शक्य नसेल, मुलगा जर ते करत नसेल तर काय करणार. या ठिकाणी आपल्या मुलांच्या पोटी असणारी तळमळ आपल्याला स्वस्थ बसू देत नाही हे खरं राहतं. पण तळमळ ही ज्याच्या त्याच्या ठिकाणीच निर्माण होणं गरजेचं असतं. शेवटी जी व्यक्ती जशी असेल तशी तिला ती तशी आहे म्हणून स्वीकारणं असं करावं आणि आपण आपल्या परमार्थाकडे मात्र जास्त सजगतेने जागरूकतेने पाहावं हे खरं. कितीतरी मंडळींना आपल्या पत्नीनी परमार्थ करावा, आपल्या पतीनी परमार्थ करावा असं वाटत, तर हेही तितकस चुकीचं नसतं. म्हणजे मग आपल्याला विरोध होणार नाही, पण तरी देखील आपल्याला जे आणि जितकं वाटतं तितकं दुसऱ्या व्यक्तीला वाटेलच असं नाही. अशा वेळेला लक्षात घ्यावं की तुकाराम महाराजांची पत्नी त्यांना अनुकूल नव्हती, त्यांचा परमार्थ तरी लागेला. जर पत्नी अथवा पती अनुकूल असेल तर नाथांचं पाहावं. नाथांची पत्नी त्यांना अत्यंत अनुकूल होती, त्यांचा परमार्थ तडी लागेला. याच्यामध्ये पत्नी अनुकूल नसल्यावर परमार्थ तडीला जातो असा निष्कर्ष बांधू नये आणि पत्नी अनुकूल असेल तर परमार्थ तडीला जातो असा निष्कर्ष निघू नये. आपल्या आपला परमार्थ आपल्याला करायचा आहे ते दुसऱ्यावर तितकं अवलंबून नाही हे एक्सक्युजेस आहेत. असं असल्यामुळं आपण आपल्या तऱ्हेने चालावं हेच खरं. तेच मुलांच्या बाबत देखील, तेच घरातल्या मंडळींच्या बाबत देखील, तेच सर्वांबाबत देखील. सर्व काही योग्य वयात मिळूनही असे घडते आहे हे जाणून तगमग होते हे मात्र अतिशय खरं आहे. पण याच्यातलं काहीच वाया जाणार नाही, अनुग्रह वाया जाणार नाही. एकदा केंद्रात नमस्काराला येते तर तिच्या मनात काहीतरी प्रेम आहे, आदर आहे म्हणून येते. आपल्या एवढा परमार्थ ती करत नाहीये आणि ती तिच्या जीवनात तिच्या व्यग्रतेमध्ये अर्थ आहे. तिच्या नाजूक अशा मनस्थितीमध्ये तिला नियमित जीवनाचं महत्व समजवून सांगावं. विचाराची अनियमितता, वर्तनातली अनियमितता गेल्याशिवाय परमार्थ होत नाही. ही विचारातली अनियमितता घालवण्यासाठी मात्र जरूर प्रयत्न करावेत. योग्य वेळेला ते सांगत राहावं. घेणं न घेणं हे ऐकणाऱ्याच्या वर आहे, पण रागावून नव्हे, समज देऊन नव्हे. एक दोन मिनिटं आपण शांत डोळे मिटून बसू. बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर सुमन. हरि हरि.